अध्याय नौवा श्लोक एकोणीसावा। मी सूर्याचे निवेशे तपे तई हे सोशे, पाठी इंद्र होऊनी वर्षे तई पुढती भरे। अग्नि काष्ठे खाये ते काष्ठची अग्नि होये, तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे। या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे मीची आहे। आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घेपा आघवे, तरी सता सतही जाणावे मीची पैगा। म्हणवनी अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे, परी प्राणीयांचे दैव कैसे जे न देखती माते। तरंग पाणीये वीण सुकती, रश्मी वाती वीण न देखती, तैसे मीची ते मी नव्हती विस्मयो देखे। हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतले, कि कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती। परी अमृत कुहा पडिजे का आपण या ते कडिये काढिजे, ऐसे आधी काय की जे अप्राप्तासी। ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावता हे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे। तैसे ज्ञान जई सांडोनी जाये तई ऐसी हे दशा आहे, म्हणवनी कीजे ते केले नोहे ज्ञाने वीण। आंधळे या गरुडाचे पाख आहाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने वीण।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं सोहम ध्यान भगवद्गीतेच्या अंगाने असणार ते पाहिल्यानंतर आपण सोहम ध्यानासंबंधीच पाहणार आहोत। दासबोधामध्ये सांगितलं गेलेलं ध्यान, तुम्हाला जर आठवण करून द्यायची झाली तर मी सर्वात प्रथम भक्तीच्या बाबत बोलायला सुरुवात केलेली होती। त्याला 8-1 वर्ष झाली। त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेली भक्ती असा मूळ विषय मी बोललो। हा विषय झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मध्ये आलेली नवविधा भक्ती ती थेट आलेली नाही, असं असल्यामुळे ज्ञानेश्वरीचा एक प्रकारे आडवा छेद क्रॉस सेक्शन असा घेऊन आपण ज्ञानेश्वरी पाहायला सुरुवात केली। श्रवणापासून सुरुवात होऊन ते आत्मनिवेदनापर्यंत ज्ञानेश्वरी मध्ये आलेली नवविधा भक्ती असा विषय आपण पाहिला। आत्मनिवेदन भक्तीपशी आपण ज्ञानेश्वरी देखील पाहिली आणि दासबोध देखील पाहिला, तसंच नवविधा भक्तीच्या वेळेला आपण श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम ते आत्मनिवेदनापर्यंत दासबोधाचा देखील आढावा घेतलेला होता. आत्मनिवेदन भक्ती ज्ञानेश्वरी मध्ये आलेली. आत्मनिवेदन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती, सायोज्य मुक्ती ज्यामुळे प्राप्त होते. चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे निबोधे, अशी ही आत्मनिवेदन भक्ती. याचा अर्थ प्राप्त पुरुषाचं जीवन, पुण्य पुरुषाचं जीवन. त्यामुळे मग ज्ञानेश्वरी मध्ये असलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण पाहिली, कर्मयोगाची लक्षणं पाहिली, जीवनमुक्ताची लक्षणं पाहिली, आणि ध्यानयोगाची लक्षणं पाहताना ध्यान म्हणजे काय हे पाहिलं. त्या योगांनी नाथ संप्रदायामध्ये असणारी आणि ज्ञानेश्वरी मध्ये प्रगट झालेली ध्यानाची प्रक्रिया आपण पाहिली. हेच ध्यान विविध पद्धतीने कसं सांगितलं गेलं पूर्वीपासून, औपनिषदिक काळापासून. सोहम जप, सोहम चिंतन, सोहम भाव, सोहम विचार या अंगाने गेले 2-2.5 महिने आपण अनुषंगिक पद्धतीने हे ध्यान पाहत होतो. या अनुषंगिक पद्धतीने ध्यानाबद्दल मला तुमच्यापाशी वारंवार खुलासा करावासा वाटतो की ही तुमच्या स्वतःसाठी सांगितलेली साधन आहे, तुम्ही इतरांची घेण्यासाठी म्हणून नाही. आपण ही साधना करायची आणि आपलं जीवन परिपूर्ण तृप्त घडवण्याचा वर्षानुवर्ष प्रयत्न करत राहायचा, कारण याच्यातून एक धोका संभवतो. मी सांगितलेल्या या साधनेतून की अशा प्रकारे अनेक साधना घेणारे शिक्षक तयार होऊ शकतात, आपल्याला ते करायचं नाहीये. आपल्याला ही गुरु परंपरेने आलेली पवित्र विद्या ही अशीच ठेवायची आहे. तुम्हाला जे ज्ञान अवचित प्राप्त झालं ते स्वतःवर तुम्ही उपयोग त्याचा करायचा आहे, आणि स्वतः करता म्हणून ते परिपूर्ण दशेला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसंच अनुषंगिक साधना ही सूचना देऊन करण्याची साधना असा एक नवीन प्रकार मला मुळीच रुजवायचा नाहीये, कारण ते तसं सोपं आहे. थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही सूचना देऊ शकाल दुसऱ्याला. त्याच्याऐवजी या स्वतःला सूचना देत स्वरूपानंदांनी पत्र लेखन जे केलं ते त्या साधकाला केलं, आणि त्या साधकाला त्यांनी काही एक उपदेश केला, तो लक्षात ठेवून त्यांनी आपल्या स्वतःपुरती साधना करणं हे जसं स्वरूपानंदांना अपेक्षित आहे तसंच मलाही अपेक्षित आहे. हे जाता जाता मी तुम्हाला सांगितलं. अर्थात या सोहम ध्यान साधनेच्या आपल्याला शक्य होतं तेवढ्या एका चिंतनानंतर हे ध्यान विविध ठिकाणी कसं आलेलं आहे, ग्रंथांमध्ये कसं आलेलं आहे हेही आपण या निमित्ताने पाहणार आहोत. मूळ विषय भक्ती आहे भगवद्गीतेमध्ये आलेला. तिथपासून जसं एका रस्त्याने जावं, तिथून एक फाटा फुटावा तिकडे जाऊन बघू म्हणून जावं, तिथून आणि कुठेतरी जावं आणि कुठेतरी जावं, तशा प्रकारे आपला हा प्रवास चाललेला आहे. परमार्थ मार्गाचा प्रवास चाललेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये घाई काही नाहीये, संपवण्याचा विशेष हेतू काही नाहीये. आपल्या स्वतःच्या स्वाध्यायाकरता म्हणून आपण हे करतो आहोत. माझ्या तऱ्हेने जर पाहायचं झालं तर मी असा विचार करतो की आतापर्यंत जो परमार्थ माझ्याकडून सांगितला गेला असं म्हणेन, त्याच्यावर संप्रदायाची सेवा म्हणून मी समाधानी आहे. गुरु संप्रदायाचं ऋण म्हणून देखील एक समाधान मला नक्की लाभलेलं आहे. गेल्या 20 वर्षामध्ये 1996 साली ऑक्टोबर मध्ये ही प्रवचन सुरू झाली. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर या ऑक्टोबर मध्ये आता 20 वर्ष पुरी होत आहेत. स्वामीजींनी 1976 ते 1996 असं 20 वर्ष संप्रदायाचं काम केलं. माझ्या तऱ्हेनी मी ती मर्यादा संपवलेली आहे. स्वामीजींनी तुम्हाला जे सांगायचं ते मी सगळं सांगितलेलं आहे. आणि त्या 20 वर्षामध्ये 96 साली ज्या उंचीवर स्वामीजींनी काम नेऊन ठेवलं तेवढी जरी नाही तरी देखील एक चांगली उंची गाठलेली आहे. मला असं वाटतं की आपला हा उपक्रम असाच चालू राहील. त्यांच्या वयाच्या अंगाने जर पाहायचं झालं तर ते त्यांच्या तऱ्हेने योग्य होतं. माझ्या देहाचा उपयोग तुम्हाला अजून कितीतरी काळ होत राहणार आहे. समर्थांनी सांगितलेलं सोहम ध्यान हे अर्थात दासबोधावर आधारित असं मी सांगणार आहे. समर्थांचं जर जीवन पाहिलं तर वयाच्या 12व्या वर्षी ते स्वजनांचा त्याग करून टाकळीला निघून गेले. नाशिक जवळ टाकळीला त्यांनी गायत्रीचं आणि त्रयोदशाक्षरी राम मंत्राचं पुरस्मरण केलं. तिथं ते संगमावर पुरस्मरणाकरता जायचे. साधारणपणाने सूर्यास्तानंतर ते निद्रादेवीच्या अधीन व्हायचे आणि पहाटे पहिल्या प्रहराला म्हणजे 3:30 वाजता ते उठून त्यांची वैयक्तिक साधना ध्यानधारणा बलोपासना असं सगळं करून सूर्योदयाच्या दरम्यान ते संगमावर कमरेभर पाण्यामध्ये उभे राहत असत आणि तिथं गायत्री मंत्राचा जप ते करत असत. तसंच राम नामाचा जप ते करत असत. हे सगळं त्यांचं 12 वाजेपर्यंत चाले. या 12 वर्षामध्ये 12 वर्ष त्यांनी हे पुरस्मरण केलं. त्यांचे जे खाली पाय होते ते माशांनी खाल्लेले होते म्हणा आणि एक प्रकारे पांढरे पडलेले होते. बाहेर आल्यानंतर पाण्यामधून ते भिक्षा मागत असत. भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असत. देहाच्या अंगाने विश्रांती घेऊन ते नाना ग्रंथांचा अभ्यास करत असत. दासबोधामध्ये सुरुवातीला त्यांनी अनेक ग्रंथांच्या आधाराने आपण दासबोध लिहिला असं सांगितलेलं आहे. स्वतःच्या बुद्धीने लिहिला असं म्हणत नाहीयेत. त्याच्यामध्ये जर ग्रंथांची यादी पाहिली तर आपण चकित होतो. ते असं म्हणतात की अवघा दासबोध दशक फोडोनी केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. अनेक ग्रंथांची संमती मी जे बोलतोय त्याला आहे असं समर्थ म्हणतात. त्याच्यामध्ये मुख्यतः उपनिषद आहेत ज्याला वेदांत असं म्हटलं जातं, श्रुती असंही म्हटलं जातं. उपनिषद वेदांत श्रुती याच्या बरोबरीने मी केवळ ग्रंथांचा अभ्यास करून बोलत नाहीये. आत्मप्रचितीने मी बोलतोय आणि शास्त्र संमत बोलतोय असं समर्थ म्हणतात. हे सगळे शब्द महत्वाचे आहेत. उपनिषद, वेदांत आणि श्रुती याचा अभ्यास केल्यानंतर ज्याला बुद्धी आहे त्याला बुद्धिगम्य जेवढं आहे तेवढं समजायला सुरुवात होते. आणि तो जर ते विशद करायला लागला तर आपल्याला अनुभव नाहीये हे तो विसरू शकतो आणि लोकांना अधिक चांगल्या तऱ्हेने तो विशद करायला सुरुवात करतो. समर्थ असं म्हणतात, माझ्या कथनाचा हा प्रकार नाहीये, मला आत्मप्रचिती आहे. जशी ग्रंथांचा अभ्यास आहे तसंच आत्मप्रचिती आहे आणि शास्त्रासहित शास्त्र विरुद्ध असं मी काही बोलत नाहीये. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नाहीये. याला आधार आहे माझ्या बोलण्याला, म्हणून कोणीही याला मिथ्या म्हणू शकणार नाही हा आत्मविश्वास आहे. तथापि हे अनुभवासीये प्रत्यक्ष आता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. जर या ग्रंथाला मत्सरांनी कोणी हा योग्य नाही असं म्हटलं तर सगळ्या ग्रंथांना योग्य नाही असं म्हणायला लागेल. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य, याला भगवद्गीतेचा आधार आहे. शिवगीता प्रथम आधार भगवद्गीतेचा आहे असं म्हणतात आणि त्याच्या पाठोपाठ शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, येमगीते गीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत भगवद वाक्ये यथार्थ निश्चयासी. समर्थांनी अशा रीतीने पुरश्चरणाच्या वेळेलाच जो दुपारपासून संध्याकाळपर्यंत वेळ मिळत असे त्या वेळेमध्ये त्यांनी या ग्रंथांचा साक्षेपाने अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना सुरुवातीला त्यांची ध्यानधारणा, बलोपासना आणि मन एकाग्र करण्याचा उदंड प्रयत्न आणि तोही नदीमध्ये उभं राहून जपाच्या योगानी असा करून मग ते अभ्यासाला प्रवृत्त होत होते. असं असल्यामुळं एका बाजूला शास्त्र ग्रंथांचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला दिवसात किमान 8 तासाची साधना असं त्यांचं जीवन त्या काळात होतं. असं असल्यामुळं या ग्रंथांचा देखील नेमका अर्थ त्यांना समजायला लागला, साधनेमुळं समजायला लागला. अशा प्रकारचं पुरस्करण त्यांनी 12 वर्ष केलं. 12 वर्ष पुरस्करण केल्यानंतर पुढची 12 वर्ष त्यांनी तीर्थाटन केलं. या तीर्थाटनामध्ये त्यांना श्रवण देखील घडलं. जसं स्वतःचा अभ्यास होता, साधना होती, तसं निरनिराळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विशेष करून काशीला त्यांनी श्रवण केलं, उदंड श्रवण देखील केलं. आणि मग अशी 12 वर्ष तीर्थाटनामध्ये घालवल्यानंतर ते वयाच्या 36व्या वर्षी चाफळ खोऱ्यामध्ये आले, कृष्णेच्या काठी. आणि चाफळ खोऱ्यामध्ये वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी जगदुद्धाराच्या कार्यासाठी म्हणून कटिबद्ध होऊन प्रारंभ केला। हे अद्भुत चरित्र आहे। त्या काळामध्ये सुरुवातीला समर्थांना लोक एक प्रकारे बावळट समजत असत। जनासी दिसे हा दुश्चित, परी तो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी, अशी त्यांची आंतरिक स्थिती होती। या काळामध्ये ते कोणाशी फार बोलत नसत, पण थोडं थोडं नंतर बोलायला लागले आणि ते लोकांना पटायला लागलं। त्यांचं बोलणं लोक त्यांच्याकडे आकृष्ट होत असत, पण बोलणं झाल्यानंतर ते बैठक सोडून त्वरित निघून जात असत। असं असल्यामुळं नेमकं बोलून उठून जाणारा हा निस्पृह मनुष्य लोकांना भावायला सुरुवात झाली। प्रत्यये बोलोनी उठोनी गेला, चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती, परी तो कोठे आढळे ना, कोणे स्थळी सापडे ना, वेश पाहता हीन दिना सारिखा दिसे, उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे, तेथ येश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली। त्यांची कीर्ती हळूहळू वाढायला सुरुवात झाली। त्यांनी समुदाय निर्माण केला, पण तो गुप्त रूपाने केला। त्यावेळेच त्यांचं चरित्र ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, ठिकठिकाणी भजनाला लोकांना लावावं आणि आपण तिथून निघून जावं, आपला महिमा वाढेल असं काही करू नये। मत्सर मतांची गोवी कामा नये सर्वथा, आणि मत्सरामध्ये आणि मता मतांतरामध्ये मुळीच न सापडणं, वादविवादामध्ये मुळीच न सापडणं, त्यांना जी टाकळीला एकांताची सवय निर्माण झालेली होती ती त्यांनी शेवटपर्यंत राखली। खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे, कुठेतरी बाजूला कोपऱ्यात किंवा एखाद्या गुहेमध्ये किंवा एखाद्या निगूढ मठात मंदिरात असं जाऊन ते निवास करत असत। सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ, आणि सर्व काळ सर्वत्रांची चिंता करणं, चिंता करीतो विश्वाची, हे जे लहानपणीचे त्यांचे उद्गार आहेत ते त्यांच्या जीवनात अखेरपर्यंत होते। अगदी शेवटी शेवटी देखील तळमळ तळमळ होतची आहे। हे जन हाती धरी, अशी त्यांनी रामरायाकडे विनंती केली। त्यांची राहण्याची ठिकाणं देखील त्यामुळं अशी अवघडच असत, पण त्या ठिकाणी त्यांना लोक शोधत येत असत। ते असं म्हणतात की अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती, त्या काळामध्ये त्यांना सर्वांची चिंता वाटत असे। खुद्द चाफळामध्ये देखील उत्सव सुरू करून ते उत्सवाच्या ठिकाणी मुळीच राहत नसत, ते कुठेतरी डोंगरात राहायला जात असत, दास डोंगरी राहतो। यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो ध्यान रूपे, असे ते सर्वांपासून अलिप्त ध्यान करत असत, त्यांच्या ध्यानाबद्दल आपण बोलणार आहोत. शंकर श्रीकृष्ण देवांनी असं म्हटलंय की दासबोधातल्या समास दशक दहा समास दहा हा जणू समर्थांचं आत्मचरित्र असावा असा समास आहे. कीर्ती रूपे उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त वेश पाहता शाश्वत एकही नाही. प्रगट कीर्ती ते ढळेना बहुत जनास कळेना पाहो जाता आढळेना काय कैसे. वेशभूषण ते दूषण कीर्ती भूषण ते भूषण चाळणे विण एक क्षण जाऊच नेदी. त्यागी ओळखीचे जन हे अवघड आहे. ओळखीचे लोक निर्माण करायचे, त्यांच्या ठिकाणी महत्ता निर्माण होते, त्यांच्यामध्ये राहायचं, त्यांना शिकवण्याचा मोह धरायचा असं काहीही न करता प्रत्येक वेळेला ओळखीच्या लोकांचा त्याग करायचा असं समर्थांनी केलं. सर्व काळ नित्य नूतन लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेना. याला काय हवं आहे, उदंड लोक त्यांच्या ठिकाणी पाहत असताना आणि त्याला जे त्याच्यापाशी नुसतं काही आढळली एखादी इच्छा तर पूर्ण करायला लोक तयार असताना इच्छाच नाही असं जीवन समर्थ जगले. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना उठव न जातो. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तरी तेथे जायना. आपुली स्थिती अनुमाना येवोची नेती. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी निर्फळ करून. त्यांच्याबाबत जो जो तर्क करावा तो त्यांनी निर्फळ करून दाखवावा. तर्काच्या मध्ये न सापडणारं असं जीवन त्यांनी जगावं. लोकास पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर. लोकांना फार डामडौलाचा आदर असतो. पाह्याचा आदर म्हणजे सगळीकडे देखावा करण्याचा आदर असतो अशी इच्छा असते. समर्थांना त्याच्याबद्दल अतिशय अनिच्छा होती. लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. भोगांच्या बाबत, मान सन्मानाच्या बाबत हा मात्र त्या ठिकाणी अनिच्छेने राहतो. एवं कल्पिता कल्पेना ना तर्किता ही तर्केना कदापि भाविता भावेना योगेश्वर. लोक संकल्प विकल्प करीती ते अवघेची निर्फळ होती. जनाची जना लाजवी वृत्ती तेव्हा योगेश्वर. स्वामीजींना ही ओवी फार आवडायची. अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ. कष्ट न करता जर फळ मिळवायला गेला तर काहीही हाताला लागत नाही. साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट. लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणो न धरावे जवळी दुरी. अधिकार पाहोन कार्य सांगणे, साक्षेप पाहोन विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी, हे विलक्षण चरित्र आहे. हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना बेसी. अशा प्रकारचं अद्भुत चरित्र ज्यांचं झालं त्यांनी ग्रंथाद्वारे आपली कायमची ओळख माग सोडून दिली. शिवथर घळीमध्ये त्यांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून काढला. तो हा विलक्षण ग्रंथ आहे. ग्रंथा रंभ लक्षण नाम समास असा पहिला समास त्यांनी लिहिला. त्यामध्ये हा ग्रंथ लिहिण्याचा हेतू त्यांनी प्रगट केला. त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा काही मंडळी त्यांच्या अवतीभोवती असतील. आपण कल्पना करू शकतो ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली तेव्हा त्यांची भावंड आणि काही सज्जन संत मंडळी साधक मंडळी समोर होती निवासाला. तसं शिवथर घळीमध्ये हा ग्रंथ सांगायला जेव्हा सुरुवात केली हा मुख्य प्रश्नोत्तरांचा प्रश्नोत्तरांनी सजलेला असा ग्रंथ आहे. शिष्यांचे प्रश्न आणि सद्गुरूंची उत्तर असं याचं स्वरूप आहे. त्याची सुरुवातच त्यांनी अशी केली की श्रोते पुसती कोण ग्रंथ. तुम्ही सांगायला सुरुवात केली खरी पण हा कोणता ग्रंथ आहे काय सांगायला सुरुवात केली काय बोलिले जी येथ याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे आणि या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर श्रवण करणाऱ्यांना काय मिळणार आहे. मानवी मन आणि मानसिकता जर पाहिली तर वक्त्याच्या हौशेकरता समोर श्रोते येऊन बसत नसतात. वक्ता भले बोलतो आहे म्हणून श्रोता येतोय असं नाहीये. श्रोता वक्त्याकडे जो येतो तो काही मिळवण्यासाठी येत असतो. श्रोत्याला अर्थातच वाटत असतं की हे बोलताहेत पुष्कळ पण याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे आपण काय घेणार आहोत आपला आपल्याला या बोलण्याचा उपयोग काय होणार आहे. आणि तसं जर असेल तरच श्रोते येतात नाहीतर श्रोते कशाला येतील. वक्ता बोलतो आहे वक्त्याचीही एक मानसिकता आहे बोलण्याच्या माग. जसं तुकाराम महाराज बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणतात. वक्त्याची मानसिकता अशी असते. आता समर्थांचं चरित्र आपण वाचलं त्याच्यातही ती आली की लोकांना सावरणं लोकांची जीवन सावरणं लोकांचे विचार सावरणं. आपण जो अभ्यास केलेला आहे तो लोकांपर्यंत आणणं आपण ज्या सुखाचा शांतीचा अनुभव घेतो आहोत त्याची लोकांना तोंड ओळख करून देणं. समर्थांचा अभ्यासावर फार मोठा जोर आहे. जो वक्ता आहे त्याने कितीतरी काळ गुप्त राहायला पाहिजे आणि मग कधीतरी योग्य वेळेला तो आपोआप प्रगट होईल याच्यावर समर्थांचा भरोसा आहे. समर्थ असं म्हणतात की अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाकोन असावे. प्रगट होण्याची फार धांदल असते पण स्वतःला झाकून घ्यावं त्यावेळेत गुण मिळवत राहावं आपण निस्पृह आहोत ना हे पाहत राहावं आपल्या कामना कल्पना गेलेल्या आहेत ना हे पाहत राहावं, शास्त्रांचा अभ्यास करावा, प्रतीतीजन्य अशी साधना करावी, तोपर्यंत झाकून असावं आणि अभ्यासाने प्रगट व्हावं। प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे, कारण प्रगट झाला की लोक समोर आहेत त्यांची मानसिकता आहे। प्रीमॅच्युअर प्रगट होणारा लोक दूर करतात, हळूहळू लोक बाजूला होतात तुमच्यापासून, असं होऊ नये असं समर्थांची इच्छा आहे। म्हणून बोलणारा त्याची एक मानसिकता आहे, ऐकणारा त्याची एक मानसिकता आहे, तो असं विचारतो आहे की श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, हे ऐकल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे असं ऐकणारा विचारतो आहे, आणि बरोबरच आहे। तेव्हा समर्थ उत्तर देतात की ग्रंथा नाम दासबोध, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं नाव दासबोध असं आहे, म्हणजे रामाच्या दासाला झालेला जो बोध आहे त्या बोधाचं प्रगटीकरण या ग्रंथामध्ये होईल। ते रामचंद्रांना समर्थ असं म्हणत असत, आपण त्यांना समर्थ म्हणतो हा आपल्या वाचेला पडलेला सराव आहे। ते समर्थ राम दास आपल्या स्वतःला दास म्हणत असत, रामदास देखील नाही, समर्थ राम त्याचा आपण दास आहोत, ते स्वतःला फक्त दासच म्हणत होते। रामदास हे देखील आपण दिलेलं नाव आहे आणि आहे त्यांना, पण त्यांना स्वतःची ओळख फक्त दास अशी हवी आहे। म्हणून इथं ते असं म्हणतात की ग्रंथा नाम दासबोध, या ग्रंथाला दासबोध असं नाव आहे। आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमूचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता, त्या रघुनाथांनी देवांची सोडवणूक केलेली होती, ते समर्थांचे समर्थ होते। त्यांचे आम्ही सेवक जन, आणि हा भाव त्यांचा कायम राहिला। सेवेकरिता झाले ज्ञान, त्यांची सेवा करताना ज्ञान झालं, ज्ञान झालं म्हणून त्यांच्या ठिकाणी जर अभाव धरला तर आम्ही पतन पाहू, आमचं ज्ञान हे त्यांच्या भक्तीवर अवलंबून आहे अशी भावना अखेरपर्यंत त्यांनी धरली। म्हणून या ग्रंथाचं नाव समर्थ रामाचे जे दास, त्या दासांना झालेला बोध, हे या ग्रंथाचं नाव आहे। गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, या ग्रंथामध्ये भक्ती मार्ग विशद करून सांगितला असं समर्थ म्हणतात। या समर्थांना अपेक्षित असलेल्या भक्ती मार्गाचं एक वैशिष्ट्य आहे, समर्थांनी ते दासबोधामध्येच प्रगट केलेलं आहे। ते असं म्हणतात की सोने आणि परिमळे, सोनं आणि त्या सोन्याला जर सुगंध आला तर यक्षुदंडा लागली फळे, उसाचं शेत तोच मुळात किती गोड पण त्याला अजून फळ लागावीत, गौल्य माधुर्य रसाळे रसाळ मधुर गोल गरगरीत तरी ते अपूर्वता असं जर झालं तर ही अपूर्वता आहे. एखादं सोनं त्याला अंगजात असा जर सुगंध असेल तर हे याच्या आधी कधीही घडलेलं नाही असं समजलं पाहिजे. तैसा हरिदास आणि विरक्त स्वतःच चरित्र आहे. हरिदास ही पाहिजे आणि आपण जे हरिदास्य करतो त्यामुळं स्वतःच जीवन उजळून घेण्यासाठी म्हणून जे लोक आलेले आहेत त्यांच्याकडून कशाचीही त्यांनी अपेक्षा करता कामा नये. तो विरक्त असला पाहिजे. ज्ञाता आणि प्रेमळ भक्त त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असलं पाहिजे. त्याला माहित असलं पाहिजे की जळी स्थळी काष्ठी पाषाणी एक परमात्माच भरून राहिलेला आहे. तो मूर्ती पूजेच्या कधीच पलीकडे निघून गेलेला असला पाहिजे. मूर्ती ही सुरुवातीला ज्ञान होण्यासाठी आहे. सगुण हा आधार आहे. मग निर्गुणाची प्राप्ती त्या सगुणाच्या आधाराने करायची आहे आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर देखील सगुणाला जो भजत राहतो त्याच्यावर प्रेम करत राहतो. ज्ञाता आणि प्रेमळ भक्त त्याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी असेल, त्याच्या बुद्धीत त्याच्या अस्तित्वातच ज्ञान असेल, त्या ज्ञानाशी तो एकरूप झालेला असेल, तरी देखील तो रामाच्या मूर्तीचे पाय चेपतोच आहे. विनंती करून रामाला उठवतो आहे, रामाला नैवेद्य अर्पण करतो आहे, राम जेवतो आहे अशी भावना करतो आहे. असा असा प्रेमळ भक्त देखील त्याच वेळेला तो आहे हे अवघड आहे. कारण एकदा ज्ञान झाल्यानंतर मग या गोष्टी गौण वाटायला सुरुवात होते. व्युत्पन्न आणि वादरहित शास्त्र चर्चा करत असताना हा समजुतीच्या अंगानी समजाच्या अंगानी सर्वांच्या पुढे आहे. व्युत्पन्न याचा अर्थ याच्यातूनच ज्ञान जणू प्रगट झालेलं आहे. शास्त्राचं ज्ञान तर माहीतच आहे पण शास्त्र चर्चा करत असताना केवळ शास्त्राच्या आधाराने जे बोलतात त्यांना अनुभव नसल्यामुळं त्यांचं बोलणं एखाद्या विशिष्ट ठिकाणी लंगडं पडतं. ते बरोबर चुकीचं काहीतरी सांगतात कारण अंदाजानेच बोलत असतात. याचं प्रचितीचं ज्ञान असल्यामुळं शास्त्र अधिक प्रचिती असं असल्यामुळं त्याच्यातली कमतरता एका लक्षात येते पण त्यावेळेला तो वादाला सरसावत नाही. समर्थ असं म्हणतात तरी हेही अपूर्वता असं असेल तीही गोष्ट अपूर्वच म्हणायला पाहिजे. अशा प्रकारचा ज्ञाताही आहे आणि प्रेमळ भक्त देखील आहे असा भक्ती मार्ग समर्थांना सांगायचा आहे. हे सोहम ध्यान देखील समर्थांनी सांगितलेलं हे भक्तीमध्येच येईल. ध्यान असलं तरी देखील आणि त्यांनी ज्ञान प्राप्त होणार असलं तरी देखील आत्मनिवेदन ही भक्तीच आहे. अशा प्रकारची भक्ताची एक अपूर्वता समर्थांनी सांगितली. अजून भक्ती मार्गाबद्दल बोलताना अजून एका ठिकाणी ते असं म्हणतात की भक्ती ही सर्व प्रकारे नेमक असली पाहिजे. त्याला नियम असला पाहिजे आणि नियमाने बद्ध असली पाहिजे. चाहेल तेव्हा उठेल, चाहेल तेव्हा माळ हातात घेईल, चाहेल तेव्हा झोपून राहील, अस्वच्छ राहील, आलेल्या लोकांच्या अंगावर धावून जाईल. अशा प्रकारची भक्ती नसली पाहिजे. समर्थांची जी भक्ती आहे ती अत्यंत नियमबद्ध जीवन, नियमबद्ध विचार, चित्तही नियमानी बांधलेलं, नियमानी आपल्या सगळ्या वृत्ती आवरलेल्या, नियमानी एका नेमानी आपल्या सगळ्या चित्त, अंतकरण, इंद्रिय हे भगवत चरणी वाहिलेलं. समर्थांची भक्ती ही शास्त्रोक्त आहे. समर्थ असं म्हणतात की सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, शास्त्रांनी सांगितली तशी, मला वाटते तशी नाही, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, कार्या कार्य व्यवस्थितो, शास्त्र प्रमाण अशी भक्ती समर्थांना सांगायची. त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग अतिशय अलौकिक आहे. तो नेमक आहे, तो शास्त्रोक्त आहे, त्याच्यामध्ये पुरश्चरण आहेत, कायाक्लेश आहे, व्रत आहेत, दृढव्रती, परमसायासी. पण हे सगळं करत असताना जगदीशा वेगळे जयासी थोडं नाही. कधी कधी तपस्वी स्वतःच्या तपाची प्रौढी मिरवतो. या सगळ्या गोष्टींनी अहंकार येऊ शकतो, पुरश्चरणांचा अहंकार निर्माण होतो. जर यज्ञ अनेक केले तर यज्ञ केले हाच अहंकार निर्माण होतो. म्हणून याबाबत तारतम्य राखणारा, नेहमीच लीन भाव किंवा नम्र भाव घेणारा, जगदीशापेक्षा वेगळं काही नाही आणि मी तर केवळ सेवक आहे असं समजणारी समर्थांची भक्ती होती. काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे. भगवंता करता म्हणून काया वाचा जीवानी प्राणानी कष्ट करावेत असं सांगणारी समर्थांची भक्ती होती. समर्थांच्या भक्तीची काही वैशिष्ट्य दासवदामध्ये चाललेली आहेत. मने घेतले धरणे भजन मार्गी. धरणं म्हणजे माहिती आहे ना, एखाद्या फॅक्टरीच्या समोर धरणं धरतात वगैरे, म्हणजे तिथून उठायचं नाही अशा प्रकारे, आणि मग काही मागणी वगैरे करायची. इथं मनानी भजन मार्गाच्या ठिकाणी धरणं धरून बसायचं आहे अशी भक्ती समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त. या विरक्तीवर त्यांचा जबरदस्त जोर आहे. एका जगदीशा करता करतोय ना, मग कशाचीच अपेक्षा करू नकोस. संसाराची नको, तुझ्या स्वतः करता काही नको, तरच तू पूर्ण फुल फ्लेज मग तिथं लक्ष लावू शकशील. म्हणून समर्थांच्या या भक्तीमध्ये विरक्तीची एक अद्भुत कल्पना समर्थांनी मिसळलेली आहे. राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले, कीर्ती रूप पावन झाले भूमंडळी. तरी हे कीर्ती करता नसावं, पण मोठ्या तुला विरक्ती सांगतोय, तुझी काहीच कथा नाही. मोठे मोठे राजे राज्य सोडून गेले तिथं तुझी काय कथा, असं श्रोत्यांना खडसवायला देखील समर्थ मागं पुढे पाहत नाहीत. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार. भक्ती करणाऱ्यांनी देखील प्रत्ययाचा विचार अंतःकरणामध्ये ठेवावा. नाम घेतलं शांती मिळाली पाहिजे. प्रत्येक नामाबरोबर लक्ष पाहिजे की आज प्रत्यय येतोय की नाही. नुसतंच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नको. नाम घ्यावं, आंतरिक समाधानाला प्राप्त व्हावं, प्रत्यय घ्यावा, पुढचं नाम आंतरिक शांतीला प्राप्त व्हावं, प्रत्यय घ्यावा, पुढचं नाम आंतरिक प्रेमाला शांत व्हावं प्राप्त व्हावं, प्रत्यय घ्यावा. आणि त्याच्याही पुढे जाऊन या भक्ती मार्गाचं प्रगटीकरण नंतर समर्थांच्या प्रकृतीप्रमाणे. समर्थ असं म्हणतात की उकलू जाणे अंतर प्राणी मात्राचे, समोर जो आहे त्याचं अंतःकरण जाणणारा आणि त्याला काय हवंय ते पुरवणारा असा भक्त असला पाहिजे. अशा प्रकारचा समर्थांचा जो भक्तिमार्ग आहे तो भक्तिमार्ग अशा गुणांनी समृद्ध आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. आपण कसे जाणार आहोत त्याचा एक रोड मॅप तुम्हाला सांगतो. म्हणजे मग तुम्ही असं म्हणाल की एखाद वेळेला ध्यान सांगणार आहेत आणि हे काय काय नक्की सांगतायत आता. या अंगाने एक प्रकारे साधकोपयोगी दासबोध आपण सगळा जवळपास पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला ग्रंथ विशेष जो सांगितलेला आहे तो ग्रंथ विशेष आपण पाहू. त्याच्यानंतर समर्थांनी परमार्थ कशाकरता करायचा म्हणून सांगितलेलं आहे. या परमार्थाचं वैशिष्ट्य काय? एकदम ध्यान समर्थ तरी कसे सांगतील? म्हणून लॉजिकली त्यांनी जसं पुढे नेत राहिला हा विषय. मग परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु पाहिजेत आणि त्या सद्गुरूंची भक्ती पाहिजे, गुरु निश्चय पाहिजे आपल्या ठिकाणी. सद्गुरूंनाही काही लक्षण आहेत, त्या लक्षणांनी तो युक्त पाहिजे. उगीच कोणीही सद्गुरु आहे म्हणून तुम्ही करू नका असं समर्थांना याच्यात अप्रत्यक्ष सांगायचं. प्रत्यक्षच सांगितलेलं आहे, शिष्टाचं न लविती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे असं समर्थांनी सांगितलंय. पण गुरु लक्षण समर्थांनी गुरु निश्चय सांगितला. त्याच्यानंतर मग जो परमार्थ करायला निघालेला आहे त्या शिष्याला काही लक्षण आहेत. आपण समाजचा समास घेणार नाही आहोत, याच्यातलं नेमकं पाहत आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यानंतर गुरु शिष्याला ज्या ज्ञानाचा उपदेश करतात त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहोत. ते महावाक्याचा उपदेश करतात आणि त्याची प्रचिती येण्यासाठी म्हणून ध्यान सांगतात. समर्थांनी प्रथम या ध्यानाचं वर्णन पादसेवन भक्तीमध्ये केलं आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणाला आठवत असेल, खरं आठवणारेच श्रोते आहेत, पण पूर्वी समर्थांनी सांगितलेलं सोहम ध्यान एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात मी सांगितलेलं होत. त्याच्यामध्ये मग सद्गुरु उपदेश काय करतात, सोहमची ध्यान प्रक्रिया काय, या ध्यान प्रक्रियेमध्ये साक्षीत्व कसं राखलं जातं, साक्षीत्वानंतर उन्मनी स्थिती प्राप्त होते, मग संगत्याग होतो, व्यवहारामध्ये सोहम बोध म्हणजे आत्मनिवेदन कशा रीतीने सिद्ध होत, ध्यानाचे अनुभव काय काय येतात, साधू संगतीने किती दिवसांमध्ये मोक्ष होतो असं समर्थांना शिष्याने विचारलं. अशा प्रकारे हा विषय आपला पुढे जाईल. याच्यामध्ये दासबोध दशक 17 समास 5 हा जसा सोहम साधना सांगणारा समास आहे तसं दशक 6, 7, 8, 9 हे ध्यानाच्या अंगाने अतिशय महत्वाचा विचार व्यक्त केलेले असे समास आहेत. तर त्याचाही आढावा या विषयाच्या दरम्यान आपोआपच होईल, तो आपण घेऊ. असा प्रयत्न निदान आपण करू की समर्थांना जो परमार्थ सांगायचा आहे, पादसेवन भक्ती सांगून झाली त्यामुळे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम याच्यावर काही प्रवचन होणार नाहीत. सोहम ध्यानाकडे आणि आत्मविचाराकडे नेणारा समर्थांचा हा सोहम बोध आहे, तर त्या अंगाने आपण इथून पुढे हा तासबोध पाहत राहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर निरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.